स्तोत्र संहिता अध्याय 112 परमेशाचे स्तवन करा। जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य। त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल। सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल। धनसंपदा त्याच्या घरी असते। त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते। सरळ जनास अंधकारात प्रकाश प्राप्त होतो। त्याच्या ठाई कृपा दया व न्याय ही आहेत। जो मनुष्य दया करीतो व उसने देतो त्याचे कल्याण होते। तो न्यायाने आपले व्यवसाय करील। तो कधीही ढळणार नाही। नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील। तो वाईट बातमीला भिणार नाही। त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते। त्याचे मन स्थिर असते। आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही। त्याने सढळ हाताने गरिबास दान दिले आहे। त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील। त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल। हे पाहून दुर्जन खिन्न होईल। तो दातओठ खाईल पण विरघळून जाईल। दुर्जनांची इच्छा नष्ट होईल।